सोमवार दिनांक 17 मार्च 2003
शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते। एतत् यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्रक्षेत्रय क्षेत्रक्षेत्रज्ञयोः ज्ञानं यत्तत् ज्ञानं मतं मम। तत् क्षेत्रं गच्छ यावेच्च यत विकारी यतश्च यत सचयो यत प्रभावश्च तत समासेन ने श्रुणु। तेरावा अध्याय पहिला दुसरा आणि तिसरा असे तीन श्लोक आपण एकदम उच्चारले। आपण मागच्या वेळेला असं पाहिलं की हा जो अध्याय आहे हा अध्याय क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ या शरीरामध्येच राहणारा पण शरीरापेक्षा वेगळा असा जो आहे त्याच्या संबंधी सांगणारा माहिती देणारा असा हा अध्याय आहे। सातव्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञानासह ज्या पद्धतीने भगवंतांनी सांगितलं तेच ज्ञान आणि विज्ञान इथं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या भाषेमध्ये भगवंत सांगतायत। अष्टधा प्रकृती आणि जीव प्रकृती याच्या दुहेरी मसाल्यामधून मिश्रणामधून हे सर्व जगत निर्माण झालेलं आहे। पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार याला कनिष्ठ प्रकृती असं म्हटलेलं आहे। कनिष्ठ अशा करता की हे पंचभूतात्मक विश्व आणि पंचभूतात्मक देहाच्या ठिकाणी असणारी प्रकृती ही प्रकृती आणि कोणाच्या एकाच्या प्रकृतीच्या अधीन आहे दुसऱ्या एका प्रकृतीच्या अधीन आहे। या प्रकृतीला किंमत दुसऱ्या एका प्रकृतीमुळे आहे म्हणून ही कनिष्ठ प्रकृती अशी समजली गेली। दुसरी एक कोणती प्रकृती तर त्या प्रकृतीला भगवंतांनी जीव प्रकृती म्हणून संबोधलेला आहे। जोपर्यंत ही जीव प्रकृती देहामध्ये आहे देहाबरोबर आहे पंचभूतांबरोबर आहे देहातल्या तोपर्यंतच पंचभूतांना किंमत आहे। जर ही जीव प्रकृती या देहाच्या प्रकृतीपासून अष्टधा प्रकृतीपासून जर भिन्न झाली बाजूला झाली तर देहाची किंमत संपून जाते। त्या देहाला पार्थिव देह असं म्हटलं जातं म्हणजे पृथ्वीच्या मालकीचा पंचमहाभूतांच्या मालकीचा असं म्हटलं जातं। एवढाच फरक होतो की जीव प्रकृती आणि अष्टधा प्रकृती हे जेव्हा एकमेकांपासून वेगळे होतात बाजूला होतात त्यांच्या बाजूला होण्यामुळं ही जी अष्टधा प्रकृती आहे ही अष्टधा प्रकृती कसपटा समान होते। कसपटा समान होते याचाही अर्थ ती बाहेरच्या पंचभौतिक तत्वांचाच एक भाग म्हणून बनते आणि तशीच ओळखली जाते। हीच प्रकृती कनिष्ठ प्रकृती जेव्हा जीव प्रकृती बरोबर काम करते तेव्हा मात्र खूप मोठ्या किमतीला चढते। ज्ञानेश्वर महाराजांचा देह तुकाराम महाराजांचा देह तुकिता तुळणेशी ब्रह्म तुकासी आले इतक्या मोठ्या पदवीला जाऊन पोचला। ज्ञानेश्वर महाराज कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा टीका दिली ऐसी वांगळी असं म्हणतात। भगवंतांची प्रकृती तर अतिशय सुंदर अशी सच्चिदानंद तनुनी विणलेली अशी तरी देखील जेव्हा त्या प्रकृतीपासून जीव प्रकृती बाजूला होते तेव्हा तो देह पार्थिवच होतो म्हणून त्या प्रकृतीला कनिष्ठ प्रकृती असं म्हटलेलं आहे। जीव प्रकृतीच्या संगतीने कनिष्ठ प्रकृती देखील खूप मोठ्या किमतीला चढते। त्या ठिकाणी भगवंतांनी असं सांगितलं की ही जी कनिष्ठ प्रकृती म्हणजे पंचभूतात्मक देह मन बुद्धि अहंकार इत्यादि आणि जीव प्रकृति म्हणजे त्या कनिष्ठ प्रकृतीला चालवणारी बोलवणारी हलवणारी अशी एक शक्ती। या शक्तीला जड असं काहीच नाही, अवघड असं काहीच नाही। त्या शक्तीच्या बळावर, त्या शक्तीच्या केवळ अधिष्ठानावर मुंगी एवढा छोटासा जीव केवढ्या उत्साहाने तुरु तुरु चालत असतो। मुंगी जेवढ्या हालचाली करते तेवढ्या हालचाली माणूस देखील करत नाही। फार तर लहान मुल प्रत्येक क्षणाला हात पाय हलवत असतं तेव्हा आपण म्हणतो की हे दमत कसं नाही असं म्हणतो। सारखी हालचाल लहान मुलाची चालू असते पण मुंगीची हालचाल त्याच्या कैक पटीने चालू असते आणि सातत्याने चालू असते, सतत हालचाल चालू असते। ही हालचाल त्या जीव प्रकृतीच्या योगानेच चालू असते। त्या जीव प्रकृतीला ही हालचाल जड नाही आणि त्या जीव प्रकृतीला जसा मुंगीसारखा देह हलवता येतो तसा हत्तीसारखा देह देखील सहज हलवता येतो। एरवी जर हत्तीला या ठिकाणाहून त्या ठिकाणी न्यायचं असेल तर फार मोठी शक्ती खर्च करायला लागेल, त्याला ट्रकमध्ये चढवायला लागेल, दुसरा मार्ग नाही। पण त्या जीव प्रकृतीला मात्र सहज आहे, त्याला त्याच्या देहाचं ओझं होत नाही। एवढा मोठा देह देखील लिलया इकडून तिकडे घेऊन जाते। अशी ही जी जीव प्रकृती आहे आणि त्याच्या सोबतीला असणारी कनिष्ठ प्रकृती आहे, या दोन्ही प्रकृती तत्वत माझ्यामुळेच झालेल्या आहेत असं सातव्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं। मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव। माझ्यापेक्षा वेगळं मत्त परतरम न अन्यत किंचित अस्ति, थोडं देखील माझ्यापेक्षा भिन्न इथं काही झालेलं नाही। मी हे सर्व जगत जसं सूत्रामध्ये मणी ओवावे तसं धारण केलेलं आहे असं भगवंत म्हणतात। तीच गोष्ट, तेच ज्ञान थोड्या वेगळ्या भाषेमध्ये भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं। तीच गोष्ट जरी असली तरी देखील इथं तीच गोष्ट सांगण्याचा हेतू मात्र निराळा आहे। त्या ठिकाणी सातव्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञानासहित सांगत असताना अर्थ जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी असे भक्त सांगून ज्ञानी तो आत्मा माझा असं भगवंतांनी सांगितलं। तर इथं त्या ज्ञानाची लक्षणं केली, ज्ञानाची लक्षणं काय अज्ञानाची लक्षणं काय हे काम 13व्या अध्यायामध्ये पुढे भगवंतांनी केलं। तसंच पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार यांच्यामुळे नटलेली अशी ही जी देहाची प्रकृती आहे त्या देहाच्या प्रकृतीच्या बरोबरीनेच त्या प्रकृतीमध्ये कोणते गुणदोष आहेत याचंही वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे। त्याच्यामध्ये काय काय गोष्टींचा समावेश झालेला आहे याचंही वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे। महाभूतानी अहंकारो बुद्धीही अव्यक्तमेव च इंद्रिय आणि दशैकंच पंच च इंद्रिय गोचरा, या क्षेत्राच्या किमतीला कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत याची एक जंत्रीच इथं दिलेली आहे। पंचमहाभूत तर आहेत, अहंकार आहे, बुद्धी आहे, अव्यक्त अशी बुद्धी, तसंच 10 इंद्रिय आहेत, इंद्रिय आणि दशैकंच पंच च इंद्रिय गोचरा, त्याच्यातली 5 गोचर, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय अशी या क्षेत्राला बहाल केलेली आहेत। आणि त्याच्यामध्ये पुन्हा इच्छा, द्वेष, सुखम, दुःखम, संघात, चेतना, धृती कोणकोणते भाव याच्या भरून राहिलेले आहेत त्याचंही वर्णन केलेलं आहे। एतत् क्षेत्रम समासेन स्वविकार उदाहृतम, विकारा नी नटलेलं असं हे क्षेत्र या प्रकारचं आहे असं वर्णन या अध्यायामध्ये केलं जे 7व्या अध्यायामध्ये नाही। त्यामुळे 7व्या अध्यायामध्ये जे आहे त्याच्या पुढे हा अध्याय जातो। इथं भगवंत सुरुवातीला असं सांगतात की इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते. हे जे शरीर आहे, इदम शरीरम कौंतेय, हे जे शरीर आहे त्या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. हे जसं क्षेत्र आहे तसं एतत यो वेत्ती, या शरीराला जो जाणतो तो एतत यो वेत्ती तम प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदहा. या क्षेत्राला जाणणारा देखील या क्षेत्रामध्येच आहे. शरीराला जाणणारा हे शरीर आहे असं जाणणारा या शरीरामध्येच बसलेला आहे, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. हा देह तर आहे पण हा देह आहे असं जाणणारा देखील या देहामध्येच एक बसलेला आहे. अशा रीतीने या देहाला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ या नावाने संबोधिलेला आहे. क्षेत्रज्ञं च अपि माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. आणि अशा क्षेत्रज्ञ या नावाने संबोधिलेला असा सर्व क्षेत्रांच्या अंतर्यामी एकच आहे. म्हणजे जो माझ्या क्षेत्राच्या अंतर्यामी क्षेत्रज्ञ आहे तो यांच्या शरीराच्या अंतर्यामी क्षेत्रज्ञ आहे. माझ्या शरीराच्या अंतर्यामी असणारा क्षेत्रज्ञ निराळा, यांच्या शरीराच्या अंतर्यामी असणारा क्षेत्रज्ञ निराळा, सर्वांच्या शरीरामध्ये असणारा क्षेत्रज्ञ भिन्न भिन्न आहे अशी गोष्ट नाही. क्षेत्र मात्र भिन्न भिन्न आहेत, शरीर मात्र भिन्न भिन्न आहेत, पण या शरीराच्या आत असणारा क्षेत्रज्ञ मात्र एकच आहे. क्षेत्रज्ञांच अपि माम विद्धी, आणि हा जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ मी आहे असं भगवंत म्हणतात. सर्वांच्या अंतर्यामी असणारा क्षेत्रज्ञ मी झालेलो आहे. अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं जे ज्ञान आहे, यत्तत् जे ज्ञान आहे ते ज्ञान, ज्ञानम मतम मम, ते ज्ञान हे खरं ज्ञान असं माझं मत आहे असं भगवंत म्हणतात. नुसतं क्षेत्रज्ञाला जाणून चालणार नाही, क्षेत्रज्ञाला तर जाणायलाच लागेल. क्षेत्रज्ञाला अशा करता जाणायला लागेल तर की ते तुमच्या जीवनाचं किती कर्तव्य असेल. तुमचं जीवन क्षेत्रज्ञ तो मी हे जाणण्यासाठी तुम्हाला आहे, पण तिथपर्यंत जाण्यासाठी म्हणून आपल्याला कशा कशाला बाजूला सारायचं आहे ते क्षेत्र म्हणजे काय हे समजल्याशिवाय शक्य नाही. आपल्याला समजलं तर पाहिजे की शरीर, मन, बुद्धी, अहंकार, पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, इच्छा, द्वेष, संघात, सुख, दुःख या सगळ्या गोष्टींना बाजूला जर सारलं तर क्षेत्रज्ञापर्यंत पोहोचता येतं. ही जर माहिती नसेल तर मग क्षेत्रज्ञापर्यंत पोहोचता येणार नाही. म्हणून क्षेत्र काय हेही समजायला पाहिजे असं भगवंत म्हणतात. म्हणून क्षेत्र क्षेत्रज्ञ यो हो ज्ञानम, म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान, याला मी ज्ञान असं म्हणतो असं भगवंत म्हणतात. इदम हा जो शब्द आहे या ठिकाणी क्षेत्राकरता वापरलेला, इदम शरीरम हा, इदम हा शब्द वस्तुतः बाह्य जगताकरता एरवी वापरला जातो. ईशावास्यम इदम सर्वम, सर्व जे हे विश्व आहे हे विश्व परमात्म तत्वाने भरलेलं आहे. इदम हा शब्द बाह्य जगताला, सृष्टीला, जे दृश्य विश्व आहे त्याला वापरला जातो. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, नवव्या अध्यायामध्ये, मत स्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्वस्थिता न च मत स्थानी भूतानी पश्चमे योगमेश्वरम. त्या ठिकाणी देखील हा इदम हा शब्द आहे तो शब्द जगताला उद्देशून वापरलेला आहे. म्हणजे उच्चार करणारा मी कोणीतरी आहे आणि इदम म्हणतो तेव्हा हे जगत असा उल्लेख करतो. म्हणजे माझ्यापेक्षा वेगळं इदम हे जगत. या ठिकाणी इदम हा शब्द शरीराला उद्देशून वापरलेला आहे, ज्याला मी असं समजतो त्या मीला उद्देशून प्रथम इदम हा शब्द वापरलेला आहे. देहाला इदम म्हणजे जगत जसं वेगळेपणाने दाखवावं तसं हा देह वेगळेपणाने असा दाखवलेला आहे. हा जो इदम आहे त्या इदमला अबोधानी मी अहम असं म्हणत असतो. वस्तू जगतामध्येच समाविष्ट होतो असा हा देह आहे. पण एरवी जगताचं वर्णन करत असताना आपल्या स्वतःला म्हणजे देहाला वगळून बाह्य जगताला आपण इदम असं म्हणतो. या ठिकाणी जगताची भाषाच बोललेली नाहीये, त्याच्याऐवजी इदम या शब्दाने देहच दाखवलेला आहे. इदम शरीरम, हे जे शरीर आहे ते शरीर हे नाशिवंत काळाच्या मुखात पडलेलं असं म्हटलेलं आहे. हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडी तवढे सरे, या देहाची हे दशा असं या देहाबद्दल म्हटलेलं आहे. शीर्यते इति शरीरम असं म्हटलेलं आहे. जे जीर्ण शीर्ण होत जातं, वेअर अँड टेअर, जे खराब होत जातं, नाहीस होत जातं, त्याला शरीर असं म्हटलेलं आहे. हे शरीर प्रतिक्षणी नष्ट होणार असं देखील आहे. या शरीरातला कित्येक भाग प्रतिक्षणी नष्ट होत असतो आणि प्रतिक्षणी एक नवं रूप घेऊन शरीर धारणा होत असते. आपल्याला त्याची माहिती नसते पण ही घडामोड शरीराच्या अंतर्गत चालूच असते. लक्षावधी पेशी प्रतिक्षणी मरत असतात आणि प्रतिक्षणी लक्षावधी नवीन पेशी मान होत असतात. आपली जी त्वचा आहे ती त्वचा देखील झडत असते, नाहीशी होत असते. आपण जेव्हा त्वचा स्वच्छ करतो तेव्हा बाहेरून लागलेला मळच केवळ स्वच्छ होतो असं नव्हे, तर त्वचा देखील काही निघून जात असते आणि नवीन त्वचा तयार होत असते. केस देखील गळतात, उगवतात. नख देखील कापतो आपण, नवीन वाढतात. शरीरातलं सगळं बदलणार असं असतं. 12 वर्षांनी तर असं म्हणतात की एक व्हायटल ऑर्गन्स, इनर ऑर्गन्स जर सोडले तर जवळपास सर्व शरीर बदलून गेलेलं असतं, इतका शरीरामध्ये बदल होतो. हे शरीर क्षेत्र या नावाने ओळखलं जातं. शरीराला क्षेत्र म्हणण्याचं कारण शेताला देखील क्षेत्र असं म्हटलं जातं. शेतकरी या क्षेत्रामधून पीक काढत असतो. तसं कर्मानुसार, बऱ्या वाईट कर्मानुसार पाप अथवा पुण्याचं पीक या क्षेत्रामध्ये निघत असतं. हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र कर्मफलाचा निष्पत्ती हेतू म्हणूनच ओळखलं जातं. खरं तर शास्त्र असं सांगतं की ऐक, कर्मांचं फळ, कृतकर्मांचं फळ म्हणून हा देह मिळालेला आहे. हे क्षेत्र हेच मुळात फळ आहे. मागं केलेल्या कर्मांचं फळ म्हणूनच हा देह मिळालेला आहे. जी काही देह मनबुद्धी आहे, जी काही प्रकृती आहे, ती प्रकृती देखील या क्षेत्रामधून पुन्हा क्षेत्राची निर्मिती, अशा प्रकारे क्षेत्र निष्पन्न झालेलं आहे. आणि म्हणून या देहानी कर्म करून त्या कर्मापासून जेव्हा फळाची इच्छा होते तेव्हा संत असं म्हणतात की फळाला अजून कोणतं फळ तू इच्छितोस, कारण देह हेच एक फळ आहे असं म्हटलं जातं। अशा प्रकारे हे जे शरीर आहे हे शरीर क्षेत्र या नावाने ओळखलं जातं। इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते, या शरीराला क्षेत्र असं म्हणतात। हे जीवात्म्याचं कार्य क्षेत्र आहे। उघड आहे की जेव्हा क्षेत्र असं एखाद्या गोष्टीला म्हटलं जातं तेव्हा क्षेत्राला जी विशिष्ट किंमत आहे ती विशिष्ट किंमत शरीराला देखील निश्चितच आहे। आज जमिनीचे भाव कसे आहेत आणि जमिनीचे भाव हे वाढतच जाणार असं सगळे लोक सांगत असतात, तसंच क्षेत्राची देखील किंमत वाढतच जाणार, कारण या क्षेत्रामध्ये येऊनच व्यास वाल्मिकी वशिष्ठ शेकडो ऋषी मुनी साधू संत हे मोक्षापर्यंत गेले, त्यामुळे क्षेत्राची किंमत देखील विलक्षण आहे। हे जीवाचं जसं कार्यक्षेत्र आहे त्याच प्रकारे जीवाच्या कार्यक्षेत्राच्या बरोबर जीवाला आत्मबोध देखील या क्षेत्राच्या संगतीनेच प्राप्त होतो। जीव हा मुळातच परमात्मा जरी असला आणि तशी शास्त्र वचन असली तरी देखील जीवो ब्रह्मैव नापरहा अशी जरी श्रुती असली तरी देखील जीवाला आत्मबोध जर व्हायचा असेल तर त्याला या क्षेत्राच्या संगतीनेच प्रयत्न करायला लागतात। आत्मबोध होण्यासाठी म्हणून या क्षेत्राचा त्याग केला तर या क्षेत्राशिवाय असणारा जो जीव आहे तो जीव जरी परमात्माच असला तरी परमात्म्याच्या बोधावर यायला असमर्थ राहतो। म्हणून या क्षेत्रामध्ये येऊनच या क्षेत्राला बाजूला सारून जो क्षेत्रज्ञ आहे तिथपर्यंत जाणं याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही। इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते, त्यामुळे साधनेसाठी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्या ज्ञानाची अत्यंतिक गरज आहे। साधनेसाठी जरी गरज असेल तरी मोक्षासाठी मात्र याच्यातल्या क्षेत्राला बाजूला सारून क्षेत्रज्ञाला जाणण्याची गरज आहे। मोक्ष प्राप्त करण्यासाठी मात्र क्षेत्राला बाजूला सारायला लागतं, पण साधनेसाठी आपल्या इच्छा क्षेत्रज्ञाच्या आड काय काय येतं हे समजण्यासाठी क्षेत्राची पुरेपूर माहिती असावी लागते। तसंच क्षेत्रामध्ये जे पेरू ते उगवतं आणि भरघोस पीक देतं, एक डागर पेरला तर मनगटा एवढं कणीस येतं आणि त्याला शेकडो दाणे निर्माण होतात। त्यामुळे या क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ बोधानी अथवा अबोधानी जे काही करेल त्याचं पीक फार मोठं येतं। अशा प्रकारच्या या क्षेत्राला ओळख असा जो क्षेत्रामध्येच वास करून आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात। हा जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ उगाच असतो, नुसता असतो, तो प्रत्यक्षत काहीही करत नाही, पण त्याच्या संनिधानाने क्षेत्र सर्व गोष्टी करतो। जसा चुंबक नुसता असतो आणि मग तो लोखंडाचा कीस आहे, तो कीस त्याच्या अवतीभोवती एक आकृती धारण करेल, तो जर चुंबक हलवला तर त्याप्रमाणे तो कीस देखील हलेल। तो चुंबक त्या किसाला हलवत देखील नाही, पण त्याच्या गुणांनी तो किस आपला आपण हलतो, आपला आपण आकृत। तसं या क्षेत्रज्ञाच्या संगतीमुळं क्षेत्र आपलं आपण काम करतं। मोटके देहाचे उभे आणि चेतना तेथ उपलभे ती चळवळी तेनी लोभे आला म्हणती। मोटके म्हणजे अगदी छोट, अगदी कोपरा एवढं इतकं, मोटके देहाचे उभे एक प्राप्त झालेला आहे आणि अगदी छोटा आहे, पण तिथं काही चेतना निर्माण झाली आणि चळवळ करायला लागलं, ते टहाय टहाय करायला लागलं की लगेच त्या चळवळीचे मी लोभे आला म्हणती, मग आला याचा जन्म झाला. पाठी भोग क्षीण आपैसे, देह गेलिया ते न दिसे, तो गेला गेला ऐसे भोगाती गा. असं पुढे 15 व्या त्यात बघू. भोग क्षीण झाल्यानंतर हा क्षेत्रज्ञ तिथून निघून जातो, तेव्हा हा गेला असं म्हटलं जात. शेत जाणणं याचा अर्थ क्षेत्रज्ञानी वेगळेपणाने सर्व शरीर जाणणं, मन जाणणं, बुद्धी जाणणं, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय जाणणं, त्यांची कर्म जाणणं, त्या कर्मांची फळं जाणणं, आणि कर्मांची फळं ही क्षेत्राची आहेत असं समजून त्याच्यापासून अलिप्त राहणं. क्षेत्रज्ञानी आपल्या स्मरणामध्ये राहून या सर्व गोष्टी करणं, असं जर करू शकत असेल तर त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणायचं. एतत यो वेत्ती, या शरीराला जो जाणतो तो आता जसं स्थूल मानाने आपण जाणतो की हा देह आहे, हा देह आहे हे जाणणारा या देहापेक्षा वेगळा आहे, म्हणून ते क्षेत्रज्ञ हे तर्कज्ञानाने आता आपण समजतो. पण खऱ्या अर्थाने क्षेत्रज्ञाला जाणणं म्हणजे एका बाजूनी ज्ञानाची अत्यंत एकरूपता आणि दुसऱ्या बाजूनी या सर्व गोष्टी अत्यंत दुरून पाहणं. काम नाही काम नाही झालो पाही रिकामा, भावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा पैसोनी. असं जे तुकाराम महाराज म्हणतात, आपुल्या छंदे जन विनोदे विरुड कसे, एका एकी तुका लोकी निराळा. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, आवडी धरिली पायात वे. कोण पाहे सुखा नाशिवंताकडे, तृष्णेचे बापुडे नव्हे आम्ही. तुकाराम महाराज या गोष्टी एवढ्या मोठ्या हिंमतीनी जिद्दीनी अशा करता बोलतात. याचं कारण त्यांनी क्षेत्रज्ञाला जाणलेलं आहे म्हणून. तरी पार्था परिसीजे, देह हे क्षेत्र म्हणजे जो हे जाणे तो बोलीचे क्षेत्रज्ञ येथे, एकच ओळी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहे. हा जो क्षेत्रज्ञ आहे, हा क्षेत्रज्ञ सर्वांच्या शरीरामध्ये भरून राहिलेला आहे, हे जाणणं म्हणजे क्षेत्रज्ञाच्या विषयीचं विशेष ज्ञान. प्रथम हे ज्ञान आपल्या स्वतःच्या ठिकाणी, आपल्या क्षेत्राच्या ठिकाणी झाल्यानंतर तेच ज्ञान सर्वत्र भरून राहिलेलं सर्वांच्या अंतःकरणामध्ये असं पाहावं. क्षेत्रज्ञ चापिमान विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत, मुंगी माशी नारायण ऐसे माझे झाले मन, असं तुकाराम महाराज म्हणतात. हाती घेऊनी तूप वाटी, नामा धारे श्वाना पाठी, उभा उभा जद जेठी कोरडी कैसी खासी रोटी. देव हासोनिया बोले नाम्या कैसे ओळखिले, नामा म्हणे खेतर पायी, ओळख झाली सर्वाठाई. सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानापोटी आपल्या आणि सर्वांच्या अंतर्यामी तोच प्रभू भरून राहिले अशी ओळख झाली. ही जी ओळख होते या ओळखीला क्षेत्रज्ञाची विशेष ओळख असं म्हटलं जातं. क्षेत्रज्ञांच अपिमान विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत, सर्व क्षेत्रांमध्ये हा क्षेत्रज्ञ समानत्वाने भरून राहिलेला आहे. तो जसा मनुष्य मात्रामध्ये आहे तसा नभी वावरे जो अणुरेणु काही, रिता ठावया राघवे वीण नाही, असा त्याचा बोध आहे. तो सगळीकडे भरून राहिलेला आहे, त्याचा वास सर्व ठिकाणी आहे. तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मी जाणं, निरुते जो सर्व क्षेत्राते संगोपोनी असे, जो सर्व क्षेत्रांना संगोपून असतो तो क्षेत्रज्ञ इथं मीच आहे असं जाण. जसं आपल्या क्षेत्राचं संगोपना आपल्या अंतर्यामी असलेला क्षेत्रज्ञच करतो, त्याच्याच प्रेरणेनी देह आपल्या स्वतःची संगोपना करतो, त्याच्याच अधिष्ठानावर देह चालतो, बोलतो, हलतो, चालते शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलविते हरी विण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. तो जो आत आहे तोच सर्व क्षेत्र चालवतो, सर्व क्षेत्रांना बोलवतो असा आहे. तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मीच जाण निरुते जो सर्व क्षेत्राते संगोपोनी असे, सर्व क्षेत्रांचं संगोपन करणारा अंतर्यामी असणारा क्षेत्रज्ञ हा एकच आहे. परणारी पाहोनी उचले जीवसृष्टी विवेके चाले. आपल्याला आश्चर्य वाटतं जीवसृष्टीच्या विवेकाचं. जेव्हा उत्तर गोलार्धामध्ये अति थंडी निर्माण होते तेव्हा आपल्या जीवाच्या रक्षा करता म्हणून पक्षी खंडप्राय अशा देशांचा प्रवास करत कुठल्या कुठं जातात. त्यांच्या ठिकाणी असणारी ही जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा त्यांच्या अंतर्यामी जो क्षेत्रज्ञ वास करतो त्याच्यामुळे आहे. त्या क्षेत्रज्ञानेच त्यांचं संगोपन खरं म्हणजे केलेलं आहे. पानावरचा किडा चालत असताना सर्व बाजूनी आपली सोंड उचलून अंदाज घेतो की कुठं आपल्याला पाऊल टाकायला पाहिजे, आणि मग ज्या ठिकाणी धोका नाही असं वाटतं त्या बाजूनी तो अग्रेसर होतो, पुढे जातो. पुढे गेल्यानंतर पुन्हा पाहतो आणि जर त्या बाजूला धोका असेल तर दुसऱ्या बाजूनी देखील तो चालू शकतो. परणारी पाहोनी उचले जीवसृष्टी विवेके चाले. हा जीवसृष्टीच्या ठिकाणी आपल्या स्वतःला राखण्यासाठी म्हणून विवेक आहे. तो विवेक तत्वत या क्षेत्रज्ञामुळे आहे. हा क्षेत्रज्ञ जर निघून गेला तर देह आपला आपण रक्षण करायला असमर्थ आहे. एवढंच नाही तर त्याला घेऊन जायला लागतं. ते राम बोलो राम नाम सत्य आहे असं म्हणतात ना, तर ते त्याला ऐकवण्यासाठी नाही, जे घेऊन जाणारे असतात त्यांच्यासाठी ते असतं. खरं म्हणजे जे घेऊन जाणारे असतात त्यांनी आठवण ठेवायची आहे की या क्षेत्रज्ञाविषयीची जी वार्ता आहे ती वार्ता, जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची वार्ता हीच खरी आहे. त्याच्या संबंधी न जाणता जर गेलं तर बरोबर नाही, ते जाणलं पाहिजे. कारण याला आम्ही घेऊन जात आहोत हा न जाणता गेला, आमचं तसं नको व्हायला, म्हणून आम्ही ते राम नाम सत्य आहे असं म्हणत न्यायचं असत. समर्थ म्हणतात की सर्प जाणवनी डंखू आला, प्राणी जाणवनी पळाला, दोन्हीकडे जाणीवेला बरे पहा. सर्प जाणून चावण्यासाठी म्हणून आला, प्राणी जाणीवेनी पळून गेला. सर्प चावायला येतो आहे या जाणीवेनी प्राणी पळून गेला. ही जी जाणीव शक्ती आहे ही जाणीव शक्ती सर्व ठिकाणी सारखीच आहे. तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मीच जाण निरुते जो सर्व क्षेत्राते संगोपोनी असे. आणि या क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी असणारी ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा फार स्वाभाविक आहे. त्यामुळे त्याच्या योगाने क्षेत्रांचं धारण होत आहे. मी असं वाचलं तर की तो गर्भ प्रतिबंधक कायदा अमेरिकेमध्ये आणण्याबाबत खूप उलट सुलट अशी चर्चा चाललेली होती. तेव्हा त्या डॉक्टरांनी, तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते मला वाटतं रेगन, तर त्यांना ते दाखवलं की तुम्ही जो गर्भपात करता तो गर्भ स्वतःचं रक्षण करण्यासाठी म्हणून कसा त्या गर्भाच्या पिशवीमध्ये इकडे तिकडे पळापळ करतो, कसा आपल्या स्वतःला आपल्या स्वतःचा नाश होऊ नये म्हणून तो प्रयत्न करतो. ते हादरले ते पाहून. एवढी जी सोपी वाटते अशी गोष्ट, याचं कारण ती जी जाणीव असते ती जाणीव आत पूर्णपणाने आपल्या स्वतःला या क्षेत्रात सकट सांभाळायचं, कारण जीवन हेतू मोक्ष हा आहे. भले जन्म होऊन काहीही करो, पण जीवन हेतू मात्र क्षेत्रज्ञ क्षेत्राबरोबर येण्याचा जीवन हेतू त्या क्षेत्राच्या संगतीने मोक्षापर्यंत जाणं हे असल्यामुळं क्षेत्रज्ञ आपल्या स्वतःचा क्षेत्रासहित सांभाळ हा कसोशीने करण्याचा प्रयत्न करतो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांना जे जाणणं आहे आणि निरुते म्हणजे योग्य रीतीने क्षेत्र क्षेत्राच्या मर्यादा क्षेत्राच्या आवडीनिवडी ज्या कारणामुळे क्षेत्रज्ञ आपल्या स्वतःची ओळख विसरतो असे क्षेत्राच्या ठिकाणी असणारे विशेष भाव प्रकृती त्याच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या वासना कामना आणि या सर्वांना बाजूला सारून जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ कसा आहे त्याचे गुण काय त्याची लक्षणं काय हे सर्व जाणणं याला आम्ही ज्ञान असं म्हणतो असं भगवंत म्हणतात. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. तत् क्षेत्र यत् च ते क्षेत्र कोणतं यात दृक्च कोणत्या प्रकारचं आहे तत् क्षेत्र यत् च यात दृक्च ते कोणतं आहे कोणत्या प्रकारचं आहे यत् विकारी कोणत्या विकारांनी युक्त आहे यतश्च यत् कोणत्या कारणाचं कार्य म्हणून आहे कारण कारणाशिवाय कार्य संभवत नाही असा वेदांताचा सिद्धांत आहे. म्हणून या क्षेत्राच्या कार्यासाठी कारण कोण सचयो यत् प्रभावश्च याच्यामध्ये आत जो आहे तो कोण सचयो यत् प्रभावश्च त्याचा प्रभाव नक्की कोणता तत् समासेन ते संक्षेपाने मी सांगेन श्रुणु तू ऐक असं भगवंत म्हणतात. तरी क्षेत्र येणे नावे हे शरीर जेणे भावे म्हणितले ते आघवे सांगो आता. क्षेत्र या नावाने हे शरीर ज्या भावांसकट सांगितलं ते सर्व आम्ही आता सांगू. हे क्षेत्र का म्हणायचे याला क्षेत्र का म्हणतात कैसे के हे उपजे हे शरीर निर्माण कसं होतं आणि का होतं कैसे के उपजे कवण कवणी वाढविजे कोणामुळे याची वाढ होते वर्धिष्णु हे होतं तर ते का होतं कोणामुळे होतं विकारी येत याच्या ठिकाणी कोणकोणते विकार आहेत हे औट हात मोटके साडेतीन हात असणार मोजक मोटक असं की केवढ हे नक्की हे साडेतीन हातच आहे का केवढं आहे बरड की पिके कोणाचे हे नापीक आहे का सुपीक आहे आणि तो पीक घेणारा कोण आहे इत्यादी सर्व जे जे याचे भाव ते बोली जाती सावेव अवधान देई इत्यादी याचे जे सगळे भाव आहेत ते सगळे भाव सावेव म्हणजे अतिशय स्पष्ट करून जसे अवयव स्पष्टपणाने दृग्गोचर होतात तसं सावेव आम्ही तुला सांगू. पण याची स्थळा कारणे श्रुती सदा बोबाणे तर्कू येण्याची कारणे येण्याची ठीक करणे तोंडारू केला या क्षेत्राच्याच कारणावरून श्रुती सदा बोबाणे उपनिषद सदैव बडबड करत राहतात बोलत राहतात. उपनिषद ज्यांना ऐकवतात उपनिषद याची स्थळा कारणे श्रुती सदा ओभाण ओभाणे तर्कू येण्याची ठीक करणे तोंडाळू केला. आमच्या बँकेत मी सरस ऐकायचो की थोडा विकनेसपणा आहे. आपण ही शब्द कॉईन करतो, हल्ली शब्द कॉईन करायला आपण सुरुवात केलेली आहे. काही नाही, मुलगा आजारी आहे, त्याला अजून थोडा विकनेसपणा आहे असं. तर आता हेही शब्द हळूहळू आपण बहुतेक वापरायला लागू की काय असं वाटायला लागलेलं आहे. पण ठीक करणे हा शब्द मात्र तुम्ही वापरायला हरकत नाही. हा अध्याय मोठा रोचक आहे. पहिले 5-6 श्लोक झाल्यानंतर मग ज्ञानाची लक्षणं आहेत आणि महत्व म्हणजे जे क्षेत्रासंबंधी आहे तर ते आपल्या अगदी परिचयाचं आहे. इच्छा, द्वेष, संघात, चेतना, धृती या गोष्टी आपल्याला अपरिचित कुठे आहेत असं असल्यामुळं ज्याला बाजूला सारायचं अशा गोष्टी कोणत्या आणि मग क्षेत्रज्ञापर्यंत कसं जायचं असा विषय या अध्यायात जो आलेला आहे तो आपण यथाक्रम असा पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल.